श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 41वां। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। हे ससाई कथेचे महिमान, कितीही परिसा न लगे प्रोत्साहन। श्रोतेच राखूनी पूर्वानुसंधान, अति सावधान श्रवणार्थी करावया कथा पान। जेथे श्रोतेच सावधान, किमर्थ मग प्रार्थावे अवधान। वृत्ती जये कथानाधीच गाता परिसता निज गुरु महती। होईल निर्मळ चित्त वृत्ती, दृढ ध्यान नामानुवृत्ती। सुखैक मूर्ती प्रकटेल गताध्यायी जाहले कथन। कैसे एकाव्रताचे उद्यापन, यथा सांग जाहले पूर्ण। दृष्टांत पूर्ण समवेत, तैसीच साईची पार्थिव छबी। कवण्या परी आकस्मित यावे, कैसी वेळेवर इच्छा पुरवावी। कथा परिसावी ही आता एका होळीची आसना। येतो मी आज घाली भोजना, साई ऐसिया देऊनी स्वप्ना। होय मन कामना पुरविता, कथा ही पूर्वीच कथिली सविस्तर। परिती प्रतिमा कैसी वेळेवर यावी, हा कैसा काय चमत्कार। ते आज सादर परिसावे, कथा सांगे अल्ली महम्मद। वाटली परम आश्चर्यप्रद, ही तरी एक लीलाच विशद। अति विनोद कारक यानीच ती होळीच्या दिवसी। आम्ही दुपारा जेवावयासी, बैसावयाचे ऐन समयासी। आणून उल्लासित केले मज, हे तो पूर्वील कथानुसंधान। आता श्रोता सावधान, परिसिजे पुढील निरूपण। चरित्र पावन साईचे तीही कथा सरस पूर्ण। श्रोते आधीच दत्तावधान, वक्ता साई पदीलीन। चरित्र गहन साईचे परोपकाराची ती प्रतिमा। परोपकारार्थ जिजवी आत्मा, सदा सर्वदा निर्वैर धर्मा। अखंड सत्कर्मा वाहिला, बरी वाईट कैसी ही स्थिती। देह कर्मे देहान सुटती, परिती लावा अंतर्वृत्ती। गुरुच चरणी प्रीती पूर्वक मगनिज भक्ताचा योग क्षेम गुरु कैसा चालवी अविश्रम ते गुरु चरणी ठेवूनी प्रेम पहा अत्युत्तम अनुभवे हे स्थिती मागित ज्ञान मिळे ठाई पडे गुरु कीर्तन मिळे जे न महत् प्रयत्ने ही आतळे ते गुरु कृपा बळे चालतये धरोनिया दुर्भिमान करू आले जे सूक्ष्म निरीक्षण तेही सर्व परतले त्यक्ताभिमान सुखाय मान दर्शन सुखे यशश्री औदार्य ज्ञान शांति वैराग्य हे षड्गुण इहि श्री साई भगवंत पूर्ण ऐश्वर्य संपूर्ण हरि जैसा किती हो आमुचे भाग्य गहन जेणे हा साई चैतन्य घन विना अर्चन पूजन भजन देई दर्शन आमाते म्हणती भक्ती पाशी देव आम्हा पाशी भक्तीचा भाव परिहा साई महानुभाव कनवाळू स्वभाव दीनार्थ असो तो अल्ली स्वदेजी आता श्रोता साध्यंत ऐकी जे वार्ता कळेल साई लीला गहनता आणि कनिज सत्ता तयाची एके दिवशी मुंबा नगरी फिरत असता रस्त्यावरी चित्रे मनोहर आणि तस्विरी विकणारा व्यापारी अवलोकिला चित्रे सुंदर नाना परीची संता महंता अवलियांची पाहुनी जाहली वृत्ती मनाची कवणा कवणाची ती पाहू म्हणून एक एक पाहू लागता आवडली ही तस्वीर चित्ता सर्वाहून तिची मोहकता शिवाय ती आराध्य देवताही आधी चमनी साईची आवड सन्मुखतयांची मूर्ती ही उघड पाहुनी घ्यावया जहाली तातड किंमत मी रोकड मोजिली मग ती तस्वीर आणली घरी टांगून ठेविली भिंतीवरी आनंदे नित्य दर्शन करी प्रेम ही मज भारी बाबांचे दिधली मी ही तुम्हा पाशी तया आधी तिसरे मासी आराम नवता माझी जीवासी राहिलो सहवासी मेहुण्याचा नूर महम्मद पीर भाय मेहुणा हा मजला होय सुजला होता माझा पाय केला मज उपाय शस्त्रक्रियेचा ऐसा सता दुखणाईत तीन महिने राहिलो तेत कोणीच नव्हते माझी ये घरात या तीन महिन्यात वस्तीस प्रसिद्ध बाबा अब्दुल रहिमान मौलाना साब महम्मद हुसेन बाबा साई हे तो हा काळ वरी ही मज प्रति कोणीही न सकति सांगा भया ये विषयीची समूळ कथा विस्मय वाटेल तुम्हा परिसता कळेल साईची स्थिर चरात्मकता अतर्क्य विंदान अहमद हुसेन थारी आटोपण यांचे स्वाधीन होते की तेणे तयाची मज एक प्रत दिधल्या जाहली वर्षे बहुत ती मी माझे मेहुण्यास देत की ते अंकित तयांचे होती तयाचे मेजाचे खणात सहज एकदा आढळता अवचित नेली ती दुकानात मुंबईस जितुके बाबा अब्दुल मोठे चित्र ही करविले तेवढे गोमटे की ते न्यावे तयांची या भेटे प्रेम ही दाटे तयावरून घेतल्या नकला आप्तेष्ट मित्रा दिधल्या सकळा त्यातील एक दिधली मजला होती मी भिंतीला लाविलेली मग ती परम सुंदर तस्वीर भरता अब्दुल रहिमान दरबार नूर महम्मद जाहला तत्पर करावया सादर त्या संता आहुनी हे तयाचे मन चित्र पाहताच अब्दुल रहिमान जाहले अत्यंत कोपायमान उठले त्या ताडण करावया करुनिया निर्भर दिधले तयास घालवून तेणे तो अत्यंत खिन्न वदन चिंता गहन उद्भवली मग तो होनी हीन दीन उदास आणि उद्विग्न मन पैक्या परी पैका ही जाऊन गुरु कृपे विघ्न उद्भवले होतो आज गुरु कृपा संपन्न तोच मी झालो रोषास कारण ऐसे वधूनी साशंक होऊन चित्र विसर्जन आरंभी म्हणे आता या संत प्रतिमा कधीही न घरी ठेविता कामा तेणेच अंतरलो निज गुरु प्रेमा किमरी कामा हा धंदा म्हणे जया चित्राच्या पायी गुरु माझा मज नाराज होई पाडील कधी तरी ते अपायी ते मज नाही हे तरी एक प्रतिमा पूजन नावडे मम गुरु लागून तरी मगया नाराज ठेवून चित्राचे प्रयोजन काय मज जाहला बहु द्रव्य व्यय करावया या चित्रांचा संचय तरी त्या आता न दुजा उपाय शिवाय तोय विसर्जना म्हणून मग माझा मेहुणा सवे घेऊन ती छबी जाणा न देताही मागतिया कवणा पातली विसर्जना धक्क्या गेले अपोलो बंदरी थेट ठरविली एक भाड्याने बोट जावेल तो जाऊन थेट समुद्री ती शेवट विसर्जिली असो ते येथेच नाही थांबले वांद्रे येथेही तेच आरंभिले सर्व आप्तेष्ट मित्रा विनविले फोटो घेतले मागून म्हणाले बाबा अब्दुल कोपले फोटो ज्यांनी त्यांनी आपले परत द्यावे पाहिजे विसर्जिले सकळा विनविले येणे परी मज कडू घेतली माझे भावाची ही परत बहिणीची ही केली हस्तगत मिळविल्या समस्त सहा प्रती मग तो घेऊन सहा ही प्रती वांद्रे शहरी समुद्रावरती थेट जेथे जमीन सरती पातला ते प्रांती
पहावे ऐसे स्थळ त्या
ಕವಿ ಚಿತ್ತ ರಾಮೆ ಮೌಲಾನ ದರ್ಬಾರಿ ಆತ ಇಸಮುಸ ವೃತ್ತಾಂತ ಕಥಾವೇ ಮಗಮೀತೆ ಮಾತೈ ಸಾಚಿ ಸತ್ವರಿ ಗೇಲೋ ಪೀರ ಮೌಲಾನ ದರ್ಬಾರಿ ಮುಜಾವರ ಇಸ್ಮು ಸಹಿ ವಾರ್ತಾ ಸಾರಿ ಕಳವಿಲಿ ಅತ್ಯಾದರಿ ಹೇ ಕಾಂತಿ ಆಮಾ ಉಭಯ ತಾಂಚಾ ನಿರ್ಣಯ ಅಪುಲೆ ಪಾಶಿ ರಾಹಿಲಹಿ ನಿರ್ಭಯ ಮಣುನಿ ತೆ ದಿನೀತ ಆಂಬಿ ಉಭಯ ಕೇಲಾ ಕಿ ನಿಶ್ಚಯ ಮನಾಚಾ ಕಿಹಿ ಸಮರ್ಥ ಸಾಯಿಚಿ ಛಬಿ ಅಪುಲೆ ಯೇಥೆ ಚಠೆ ಬಿಲಿ ಜಾವಿ ಸ್ವಯೆ ಆಪಣಾ ಸಮರ್ಪಾವಿ ತೇಣೆ ಸತಿ ಠಾಯಿ ಪಡೇಲ ತವತ್ಯಾ ಕೃತ ನಿಶ್ಚಯಾನುಸಾರ ಕೇಲಿತಿ ಪ್ರತಿಮಾ ಆಪಣಾ ಸಾದರ ಪಾಹುನಿ ಅಪುರೆ ಜೇವಣ ತಯಾರ ತೈಸಾ ಸಮಿ ಸತ್ವರ ಪರತಲು ಹೀಲಾಂಬ ಕಥಾ ಪರಿಸಾವಯಾಸ ನವತಾಪಣಾ ತೆಮ್ಮಾ ಅವಕಾಶ ಪುಡೆ ಮಾಗೆ ಕಥುತಿ ಸಾವಕಾಶ ಧರುನಿಹಾ ಉದ್ದೇಶ ಗೇಲೋಮಿ ಆಜೌದ್ಯಾ ಕರಿತಾ ಕರಿತಾ ಸವಂದನವು ವರ್ಷೆ ಭರತಾ ಆಜಹಿ ಝಾಲಿ ಭೇಟ ಅವಚಿತಾ ಆಪಣಾ ಉಭಯತಾ ಪರಸ್ಪರ ತೇಣೆ ಹಿ ಅಠವಲಿ ಪೂರ್ವ ಪೀಠಿಕಾ ಆಪಣ ಹಿ ಕಥಿಲೆ ಸ್ವಪ್ನ ಕೌತುಕ ಸಂಬಂಧ ಜುಳಲಾ ಅಪೂರ್ವ ಕಥಾನಕ ನಾಹಿ ಅದ್ಭುತ ಕಾಹಿ ಲೀಲಾ ಆತಾ ಏಕ ದುಜಿ ಕಥಾ ಸಾವಧ ಚಿತ್ತೆ ಪರಿಸಿದೆ ಶ್ರೋತಾ ಸಾಯಿ ಕೈಸೆ ಪ್ರೇಮಳ ಭಕ್ತ ಅತಿ ಸವ ಪ್ರೇಮತಾ ವಾಗವೀತ ಜಯಾ ಪರಮಾರ್ಥಿ ಖರೀ ಗೋಡಿ ತಯಾಂಚಿ ಸಾಯಿ ಸ ಮೋಟಿ ಆವಡಿ ವಾರುನಿ ಸರ್ವ ತಯಾಂಚಿ ಸಾಕಡಿ ಸ್ವಾನಂದ ಜೋಡಿ ಅನುಭವ ಗೋಡ ಬಾಳ ಸಾಹೇಬ ದೇವಾಂಚಿ ಹೋಡ ಪುರವಿಲಿ ಪುರವು ನಿತಯಾಂಸೆ ಕೋಡ ದಿಧಲಿ ತ್ಯಾ ಜೋಡ ಭಕ್ತಿಚಿ ದಿವಸ ನೋಕರಿ ಕೇಲ್ಯಾ ಶಿವಾಯ ಯೋಗಕ್ಷೇಮಾನವತಾ ಉಪಾಯ ಪರಿರಾತ್ರೌ ಪರಮಾರ್ಥ ವ್ಯವಸಾಯ ಕರಾಯ ವ್ಯತ್ಯಯ ಕಾಯಾವ ಇಚ್ಛಾ ಭಾರ ದಿವಸ ಪಾಸೂನ ಕರಾವಿ ನಿತ್ಯ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ವಾಚನ ಪರಿಕಾಹಿ ನ ಕಾಹಿ ವಿಘ್ನ ಯೇವುನಿ ತೇಹಾತೂನ ಘಡೇನ ಭಗವದ್ಗೀತಾ ಏಕ ಅಧ್ಯಾಯ ಜೈ ಸಾರೋ ಜಯ ही पाच होव्या निदान, निश्चय केला मनापासून त्याही नेमे मज हातून, उल्हा सेवाचून जाहल्या म्हणून मग केला नेम, साईच जेव्हा देतील प्रेम म्हणतील वाच तेव्हाच उपक्रम, करीन संभ्रम विरहित निष्ठा साईच्या पाया पाशी, जेव्हा साई देतील आज्ञेसी तेव्हाच वाचीन ज्ञानेश्वरीसी, कृतनिश्चयेसी बैसलो असो ये तमहोदय पर्व, सवे मातो श्री भगिनी सर्व पहावया गुरु पूजा गौरव, पातले मग देव शिर्डीस काहो आताशा नाही ज्ञानेश्वरी आपण नित्य जोगते थे देवांसी पुसत, प्रत्युत्तर देत ते परिसाव ज्ञानेश्वरीची मोठी होस, परिणती जाई सिद्धीस आता बाबास जेव्हा वाचाव, वदतील ते वेळेस वाचीना तव जोग कथिती युक्ती, ज्ञानेश्वरीची आणूनी पोथी द्यावी साई बाबांची हाती, वाचावीत देती तव तुम्ही न लगे मज काही युक्ती, बाबा माझे एकान माझी अढी पुरविती, वाच स्पष्टोक्ती वदतील घेता समर्थांचे दर्शन, कृपया एक केला अर्पण एक चिका वीस आण, म्हणती त्याला गुण तव बाबा आणून रात्री बालक रामास भेटले, साई कृपा कैसी पावल वृत्त त्या पुसिले पूर्वील, उद्या आरती झाल्यावरती सांगेन मी सकळ तुम्हा प्रती, ऐसे बालक राम आश्वासिती बरे म्हणती तया। पुन्हा देव दुसरे दिवशी जाता मशिदी दर्शनासी, वीस रुपये मागितले त्याशी दिधले सुख संतोषी देवानी, पाहुनी तेथे अत्यंत भीड देवराहिले बाजूस आड, बाबा पुसती कोठे रे सांगड जागेत अवघड तो दडला, देती देव प्रत्युत्तर तेथे बाबा हामी आहे न येथे, कासात चिना झाले देते बाबा तव तया ते पुसतात, देव वदती पैसे कोणाचे बाबांनी पुसिले, बाबा आपुले तव ते वदले काम ग सुटले पळत तुम्ही, यावे ऐसे जवळ यावे स्वस्थ चित्ते निकट बैसावे, आज्ञे प्रमाणे केले देवे मनोभाव सले, नित्य नेम आरती झाली मंडळी स्वस्थानी परतली, बाळक रामादेवा गाठ पडली पृच्छाती आरंभिली पूर्वील तयांचा पूर्व वृत्तांत पुसिला तयांनी तो साध्यंत कथिला कैसे लावियले उपासनेला देव मग तयाला वदतात केले काय तुम्हा निवेदन कैसे करावे चिंतन करा की माझी जिज्ञासा पूर्ण देव मग त्याला गुण प्रार्थिती बालक राम ही देवान प्रती करावया तयांची जिज्ञासा पूर्ती उत्तर द्याया जो आरंभ करीती बाबाच बोलाविती देवांस कैसा साई परम लाघवी चंद्रुस देवा ते बोलावू पाठवी देव नक्षण विलंब लावी आले श्री साई सभेटाया झाले होते तीन प्रहर मशिदीची आतटावर देव जाताच केले वंदन बाबा तयास पुसती प्रश्न कोठे कोणासी काय आपण करीत संभाषण होता की मग घे आपुले वापस आणून चिंधी सदे माझा क्रोध लाल झाले साई उत्थारी येली आई माई शिव्या शापांची लागली रई संतापे लाही जाहली कोपले दर्शन गोमटे जाणूनी दाटे आनंद घेतील काय सटका आता करतील काय त्वेषे आघाता एकला मी सापडलो हाता येईल चित्ता ते करो परी हे चिंधी काहीही नुलगडे जा निघून जा म्हणता एकीकडे तव ते पायरीकडे सरकले काय चिंधीचा गुह्यार्थ जाणावया मी नाही समर्थ पावेन साई कृपेचा स्वार्थ तई तो श्रोत्यार्थ निवेदीन होता अर्ध घटका भर आले देव बाबांसमोर चालूच होता शिव्यांचा गजर आला सकावर म्हणाले जाहो चालता वाडियात म्हणता देव आज्ञा वंदित नमन करूनी चरण पातले परत वाडिया माझी झालेली सर्व हकीकत घडली जैसी तैसी यथार्थ जोगास आणि बालक रामाप्रत केली निवेदित साध्यंत पुढे एक संबंध घटका उडाला शिव्या शापान प्रहरा दो प्रहरा मागे मगलोका बाबाच अवलोका आमंत्रित देव ही मग तेथे आले इतरा माजी जाऊन बैसले म्हाताऱ्याची जीवा लागले असेल मग बोले श्री साई चोरिली त्या काय उपाय बोलल्या शिवाय रहावेना असो अल्ला सारे बघील तोही तयाचे बरे करील तव हे भाऊ दक्षिणा देसील पुसती क्षमाशील श्री साई किती आणू दे बारा घेऊनी येई त्वरिती पाहू जाता नोटची होती रुपये न मिळती तियेचे देवे तैसेच बाबांस कथिले राहू दे मज नको ते बदले सकाळी त्वा दोन दादी धले स्मरण न राहिले तरीही देवांनी रुपये मिळविले बाबांलागी आणून दिधले सवेतयांचे चरणही वंदिले परिसामग निघाले जे वाचिताना सांगत ही असावे निरूपण भावे सकळिका सबंध भर जरी सुंदर शेला बसलो असता तुझ द्यावयाला जासी का चिंध्या चोरावयाला सवई का तुझला चोरीची असो करावे पोथी वाचन साई मुखीचे हे वचन पाहुनी माझी मी अंतरी कूण अति सुख संपन्न जाहलो मानुनी ती आज्ञा प्रमाण मग म्यातया दिवसापासून नित्य ज्ञानेश्वरी से वाचन तैसे निरूपण आरंभिले मिळाली आज्ञा वांछिली आता फिटली व्रतस्थ मनाची चिंता येतुनी मज ज्ञानेश्वरी वाचिता येईल नियमितता वाचना आता मी प्रसन्न मज ज्ञानेश्वर माझी पडले जे झाले आजवर वर्तणे अतःपर नियमाने साक्ष मजला माझे मन वरी साई आज्ञा प्रमाण आज्ञा बळे पोथी पारायण आता मज निर्विघ्न घडे बाबा मी येतो लोटांगण अनन्य भावे तुम्हा शरण पदरी घ्याया लेकरापण करवुनी ह्या वाचन मज करवी चिंधिते काय ध्यानात आले बालक रामास होते जे पुसिले त्याच चिंध्या तेच नरुचले साई सजई भरले रागाने कैसे तुम्हास उपासनेस कैसे परब्रह्म चिंतनास लाविले म्हणून बालक रामास पुसिले ते बाबा नावडले वाटल त्या प्रश्नाचे स्वये द्यावया असता तत्पर किमर्थ चौकशा कराव्या परस्पर म्हणून मज दुर्धर छळियेले ते बोलची उद्धत प्रेमे भक्तार्थ जो ओथंबत भक्त छल ज्या स्वप्नी ही न दिसत क्षणी त्यानुचित क्रियापद छळिले नव्हे मज शिकविले चित्ती तुझी या जे जे उद्भवले ते ते म्या पाही जे स्वये पुरविले कधी न चोरिले कामाये साई बाह्य क्रोधाभिभूत अंतरी नित्यमुदित बाह्य संतापे दिसत संतप्त अंतरी ते तृप्त आनंदे क्रोधाचे बाह्य लौकिक लाघव अंतरी परमानंद गौरव तया साईचे लीला वैभव गावया सुदैवची पाहिजे साधावया निज स्वार्थ जया पोटी अत्यंत आर्त शिव्या पुष्पला खोल्या मानित दृष्टी निज हित तत्पर परिसूनी कर्ण कटु अश्लील वचन डळमळीना देवांचे मन पोटी प्रेमाचे भरते गहन वाटते ताडण पुष्पां वो चिड़ावास अशुद्ध चिकर्मास तयाचा दर्दुरा कमल कंदा शेजार लुटी कमल मकरंद भ्रमर दुर्दैवी दर्दुरा पंकाचा आहार दैवासन पार भ्रमराचा तैसे तुम्ही भाग्यवान तुम्हा आम्हा सन्निधान मानेल ते घ्यारे पुसून शंका समाधान साई बदे पहा माझी पोथीची अढी वाची नवाच बदतील ते घडी तोवर ज्ञानेश्वरी मीनू घडी पुरविली रोकडी बाबांनी कैसी माऊली करी लाड निज बालकाचे पुरवी कोड तयाची ही प्रतीती गोड भक्तीची जोड ही कथा वाच म्हणून नाही थांबले देव वदती वर्षन उलटले स्वप्नी येऊन दर्शन दिधले आश्चर्य मज पुसिले ते परिसा सनये कोणी सशे चवदा एप्रिल दुसरी तारीख तदा वार गुरुवार उजाडता एकदा स्वप्न प्रसादा पावलो समर्थ साई स्वप्नी आले आहेत माडी वरती बैसले पोथी समजते का मज विचारिले उत्तर दिधले नकारी तैसाच प्रश्न झालानंतर मगती केव्हा समजणार आले माझी या नेत्रासमीर काय म्या प्रत्युत्तर दिधले कृपा आपुली झाली आवीण पोथी वाचणे केवळ शीण समजणे तो त्याहूनही कठीण बाबा मी निक्षून सांगतो बाबा वदती पोथी पढता फारची आपण घाई करिता वाचा पाहुती मज देखता निकट बैसता मज पाशी काय वाचू देव वदती अध्यात्माची आज्ञा देती देव पोथी आणू जाती नेत्र उघडती तात्काळ देव तेव्हा जागे होती स्वप्न स्थिती पाहुनी निश्चिती काय वाटावे तयांचे चित्ती कल्पना श्रोती की देती पाहुनिया वर्षभर वाट मानिकी बाळ आज्ञा नीट करितो की नित्य पोथीचा पाठ काळजी उद्भट ही कोण पाळी काय लाविली शिस्त दिधला धडा गिरवी का नित्य सुके कोठे वा किन्निमित्त कवण हे सतत पाहिल वाचके असावे कैसे दक्ष ठेवणे कोठे विशेष लक्ष साई माऊली वीण प्रत्यक्ष कवण ही साक्ष पटवील ऐसी साई समर्थ लीला ऐसा स्वानंदाचा सोहळा भक्ती भोगिला असंख्य वेळा देखिला म्या डोळा प्रत्यक्ष आता ಶ್ರೀ ಸಂತ ಸಜ್ಜನ ಪ್ರೇರಿತೆ ಭಕ್ತ ಹೇಮಾಳಪಂತ ವಿರಚಿತೆ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಮರ್ಥ ಸಚ್ಚರಿತೆ ಸಾಯಿ ಕೃಪಾನುಗ್ರಹ ದಾನಂ ನಾಮ ಏಕಚತ್ವಾರಿಂಶತ್ತಮೋಧ್ಯಾಯಃ ಸಂಪೂರ್ಣಃ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶುಭಂ ಭವತು ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ.